आकाशवाणी पुणे, माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दाओस इथं जागतिक आर्थिक परिषदेसाठी महाराष्ट्राचं दालन सज्ज। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते 85व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचं उद्घाटन। ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष खो खो संघांवर अभिनंदनाचा वर्षाव। आणि ज्येष्ठ प्रवचनकार हरिभक्त परायण डॉ किसन महाराज साखरे यांचं निधन। दाओस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी महाराष्ट्राचं दालन सज्ज झालं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जागतिक आर्थिक मंचाचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली। या भेटीत स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं, अत्याधुनिक उद्योग अशा विविध विषयांवर चर्चा झाली। पुढच्या 2 दिवसात विविध कंपन्यांबरोबर महाराष्ट्राचे अनेक सामंजस्य करार होतील अशी अपेक्षा आहे। विधिमंडळाच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांची सेवा करण्याची महत्वाची जबाबदारी पीठासीन अधिकाऱ्यांवर आहे असं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं। बिहारमध्ये पाटणा इथं आयोजित 85व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत ते काल बोलत होते। भारतीय राज्यघटनेची 75 वर्ष, घटनात्मक मूल्यांच्या बळकटीकरणासाठी संसद आणि राज्य विधानमंडळांचं योगदान या विषयावर या परिषदेत विचारमंथन होत आहे। राज्य विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्यासह विविध राज्यांच्या विधिमंडळांचे अध्यक्ष आणि इतर अधिकारी या परिषदेत सहभागी झाले आहेत। भारतीय राज्यघटनेमुळेच भारताची जागतिक स्तरावर एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख झाली असं राम शिंदे यावेळी बोलताना म्हणाले। राज्य सरकारनं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे, मात्र प्रजासत्ताक दिनी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण होईल असा शासन निर्णय सरकारनं जारी केला आहे। आदिती तटकरे यांची रायगडच्या आणि गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली होती। दरम्यान पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे, तर पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये कुठलेही वाद नाहीत असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे। आत्मनिर्भर भारत प्रयोगशाळेअंतर्गत तयार केलेल्या उत्पादनांच्या स्वदेशी प्रणालींच्या चाचणीसाठी बेलापूर इथं एक अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे। या प्रयोगशाळेचं भूमिपूजन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांच्या हस्ते काल झालं। आरोग्य, संरक्षण, अवकाश तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील स्वदेशी बनावटीची उपकरणं वापरण्याआधी त्यातील सर्व प्रणालींची चाचणी या प्रयोगशाळेत होणार आहे। अत्याचारग्रस्त महिलांना आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशानं प्रत्येक जिल्ह्यात सखी वन स्टॉप सेंटर तयार करण्यात आलं आहे अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी काल दिली। कोल्हापूरमधल्या या केंद्राला भेट देऊन तिथल्या कामांचा आढावा घेतल्यानंतर त्या बोलत होत्या। याबाबत अधिक माहिती देताना अन्नपूर्णा देवी म्हणाल्या,
वन स्टॉप सेंटर में मुख्य रूप से जो महिलाएं किसी भी तरह से परेशान है, उनको किसी तरह की मदद चाहिए तो 5 दिन के लिए टेम्पररी उनको रहकर यहां पर, चाहे अगर उन्हें कानूनी सहायता चाहिए कानूनी सहायता दी जाती है, मेडिकल फैसिलिटी चाहिए तो वो भी दी जाती है, पुलिस वो भी दी जाती है। इसके अलावा महिला हेल्पलाइन नंबर है 181 में डायल करने पे तुरंत वो 20 मिनट का रिस्पॉन्स सिस्टम है, जहां कहीं भी वो महिलाएं होती हैं फिर उनको वहां से लाना और उनको ये सुविधाएं प्रदान करना ये वन स्टॉप सेंटर का मुख्य रूप से काम है।
मेळघाटमध्ये एका महिलेला मारहाण करून तिची धिंड काढल्याप्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे। त्या काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या। या प्रकरणी समिती स्थापन करून सविस्तर अहवाल आठवडाभरात आयोगाला सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत असं चाकणकर यांनी सांगितलं। धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीच्या उत्पादनात वाढ केली आहे। ऐकूया त्याबाबतचा हा वृत्तांत।
धाराशिव तालुक्यातील कौडगाव शिवारातील जयंत शिवाजीराव जगदाळे या शेतकऱ्यानं महाराष्ट्र शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा मधून आपल्या शेतात एक एकरवर शेडनेटची उभारणी केली आहे. या शेडनेट मधून त्यांनी मिरची दोडका यासारखी पिकं घेऊन उत्पन्न सुरू केलं आहे. यासोबतच त्यांनी आपल्या शेतातील विहिरीवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून 5 अश्वशक्तीचा कृषीपंप देखील घेतला आहे. यासाठी त्यांना 25,000 रुपये खर्च आला असून 80% अनुदानातून उभारलेल्या या सोलार युनिट मधून पूर्ण दिवसभर त्यांच्या शेतातील सर्व पिकांना दिवसा पाणी देण्याची सोय झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या योजनांचा जयंत जगदाळे यांच्यासारख्या शेतकऱ्यांना लाभ घेऊन आपली शेती उत्पन्नात केलेली वाढ इतर शेतकऱ्यांना निश्चितच प्रेरणादायी आहे. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. खो खोच्या पहिल्या विश्वचषकावर भारताचं नाव कोरून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष संघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या संघांचं अभिनंदन केलं आहे. ही विजयश्री अविस्मरणीय आहे, महाराष्ट्राला आपला अभिमान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संघांचं कौतुक केलं आहे. उपमुख्यमंत्री तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनीही या सर्वांचं अभिनंदन केलं आहे. खो खो संघाच्या या यशाविषयी बोलताना महिला संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हिनं आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
मी खूप स्वतःला प्राऊड फील समजते. माझ्या नेतृत्वाखाली आज मी भारतीय संघाला विजेतेपद खेचून आणलेलं आहे. आम्ही माझ्या पूर्ण टीमचं योगदान राहिलेलं आहे आणि ह्या पहिल्या विश्वचषकाची मी कर्णधार असल्यामुळे ही गोष्ट आता इतिहासामध्ये त्याची नोंद होईल की पहिलं विश्वचषक होतं आणि त्याची कॅप्टन मी राहिले आणि माझ्या नेतृत्वाखाली मी आपल्या भारतीय संघाला विजेतेपद पटकावून दिलं. तर ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि माझ्या घरचे सुद्धा स्पर्धा बघण्यासाठी महाराष्ट्रातून दिल्ली या ठिकाणी आले होते आणि माझ्यामुळे आज ते खूप प्राऊड फील होत आहेत, याचा मला खूप आनंद आहे.
पुरुष संघाचा कर्णधार प्रतीक वाईकर आकाशवाणीशी बोलताना म्हणाला,
विश्वकप जिंकून आम्हाला खूप आनंद वाटतोय, खूप खुश आहेत सगळे माझे घरचे आणि सगळे माझे टीममेट सुद्धा, खूप आनंद वाटत आहे. येणाऱ्या काळात मला असं वाटतं की आम्ही लगेच नॅशनल गेम साठी तयार होणार आहोत. उत्तराखंडमध्ये नॅशनल गेम्स आहेत आमच्या, त्यासाठी आम्ही 1-2 दिवसांमध्ये लगेच महाराष्ट्राच्या संघात सामील होऊ. मला असं वाटतं खो खोचा प्रवास हा खूप लांबचा असेल कारण ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा खो खोचा समावेश केला जात आहे.
पश्चिम बंगालमधल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला कोलकात्याच्या सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राज्य सरकारनं पीडितेच्या कुटुंबियांना 17 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी असा आदेशही न्यायमूर्ती अनिर्बन दास यांनी दिला आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेतला आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीत झालेल्या मृत्यूला 5 पोलीस कर्मचारी जबाबदार असल्याचं न्यायालयीन चौकशी अहवालात म्हटलं आहे. हा अहवाल काल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत पोलिसांनी बळाचा अनावश्यक वापर केल्याचा ठपका ठेवून आरोपीच्या हाताचे ठसे घटनेत वापरलेल्या बंदुकीवर आढळलेले नाहीत असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. अहिल्यानगर इथल्या लष्कराच्या मेकनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कूल या संस्थेच्या वतीनं काल युद्ध प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. केके रेंजवर झालेल्या प्रात्यक्षिकात हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र तसंच T-90 भीष्म, T-70 अजेय आणि MBT अर्जुन अशा विविध रणगाड्यांचाही समावेश होता. यावेळी नेपाळचे लष्करी अधिकारी आणि भारतीय लष्करातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वारकरी संप्रदायाचा चालता बोलता शब्दकोश, वेदांत आणि संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक हरिभक्त परायण डॉ किसन महाराज साखरे यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. आज दुपारी अळंदी इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्री साखरे महाराज संत परंपरेचे ते उत्तराधिकारी होते. मोठी ग्रंथसंपदा असलेल्या किसन महाराज साखरे यांचा देशपरदेशात शिष्यपरिवार आहे. राज्य सरकारचा 2018 या वर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार किसन महाराज साखरे यांना प्रदान करण्यात आला आहे. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दाओस इथं जागतिक आर्थिक परिषदेसाठी महाराष्ट्राचं दालन सज्ज. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते 85व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचं उद्घाटन. ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष खो खो संघांवर अभिनंदनाचा वर्षाव आणि ज्येष्ठ प्रवचनकार हरिभक्त परायण डॉ किसन महाराज साखरे यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.